श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 18 अध्यायातील 55 श्लोक आणि त्यावरील निरूपण 2 दिवसापासून सुरू आहे। पुढेही काही दिवस आणखीन हे निरूपण चालणार आहेत। हा श्लोक म्हणजे भक्त्या माभिजानाति यावान यश्चास्मी तत्वतः। या सहज ज्ञान भक्तीच्या योगाने मी कोण आहे आणि केवढा मोठा आहे हे मर्म तो उत्तम पुरुष जाणत असतो। ततो मा तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम, आणि त्यानंतर हे तत्व जाणल्यामुळे तो मला येऊन मिळतो किंवा माझ्यात प्रवेश करतो किंवा माझ्याशी समरस होतो, असं हे तत्वज्ञान आणि त्यावरील निरूपण या अध्यायात सुरू आहे। काल जिथे आपण विश्रांती घेतली होती तिथपासून पुढचा भाग घेऊया, या 55 श्लोकाचा सुरू करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। कल्पांती उदक उदके रुंधिलिया वाहो ठाके तैसात्मिनी मिया एके कोंदला तू पाऊ आपण पया वळघे केवी बन्ही आपण या लागे आपण पाप पाणी रिघे स्नाना कैसे म्हणून सर्व मी जाले पणे ठेले तया येणे जाणे हे चिगा यात्रा करणे अद्वया मज पै जळावरील तरंगू जरी धाविन्नला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमिला जैसा जे सांडावे का मांडावे जे चालणे जेणे चालवे ते तोयची एक आघवे म्हणून या। कल्पांच्या शेवटी पाणी पाण्याने अडविल्यामुळे ते जसे वाहण्याचेच थांबते, कारण त्यावेळी सर्वत्र पाणीच पाणी असते। एकीकडून येणारं पाणी तितकंच पाणी दुसरीकडून तिसरीकडून चौथीकडून, त्यामुळे पाणी हे पाण्यालाच अडवते। असा एक कल्पाच्या शेवटी ज्यावेळी सर्वत्र जलमय होतं त्यावेळी असं होतं, त्याप्रमाणे मी जो एक आत्मा त्याने तो पूर्णपणे भरून जात असतो। पाय आपण आपल्यावर कसा काय चढेल, अग्नी हा स्वतःच स्वतःला कसा जाळेल, पाणी हेच स्नान करण्याकरिता पाण्यामध्ये कसे प्रवेश करील। म्हणून अर्जुना, सर्व मी झाल्या कारणाने त्याचे येणे जाणे सर्व थांबते, आणि जो मी एक असा एकाकी द्वैत शून्य ज्याला द्वैत अजिबात नाही, त्या माझी हीच यात्रा करणे आहे, हीच माझी यात्रा आहे। समजा पाण्यावरील लाटा जरी वेगाने धावतील तरी ज्याप्रमाणे त्या लाटा पाण्याला सोडून जमिनीचा भाग चालून गेली नाही, पाण्यातच राहिली, त्या सर्व लाटा ह्या पाण्यातच राहतात, त्या लाटेने जे ठिकाण टाकावे किंवा ज्या ठिकाणी जावे जे चालणे आणि ज्याच्या योगाने चालायचे ते सर्व एक पाणीच पाणी आहे। म्हणून सर्वत्र मीच मी होऊन तिथे राहतो। गेलियाही भलते उता उदकपणे पांडुसुता तरंगाची एकात्मतान मोडेची जेवी तैसा मी पणे हा लोटला तो आघवेयाची मजाला या यात्रा होय भला कापडी माझा आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बैसे तरी मीची तो तेणे मिशे भेटे तया तेथ कर्माणी करता हे जाऊनी पांडुसुता मीच आत्मेनी मज पाहता मीची होय पै दर्पणाते दर्पणी पाहिलिया होय न पाहणे सोने झाकिलिया सुवर्णे न झाके जेवी। अर्जुना, ती पाण्यावरची लाट वाटेल तिकडे गेली असता ती पाणी पाणीपणामुळे जी लाटेची पाण्याशी एकरूपता असते ती ज्याप्रमाणे खात्रीने बिघडत नाही त्याप्रमाणे हा क्रमयोगी असा हा उत्तम पुरुष मी परमात्मापणाने पूर्ण भरलेला असतो म्हणजे त्याच्या परमात्मपणामध्ये कुठेच बिघाड होत नसते तो सर्व बाजूंनी मला प्राप्त झाला असतो कारण तो सर्वाभूती परमेश्वरालाच पाहतो असे होणे हीच माझी यात्रा झाली समज या यात्रेने तो माझा चांगल्या प्रकाराने यात्रेकरू होतो आणि शरीर हे स्वभाववशात तो काही एक जरी करायला बसला तरी त्या निमित्ताने मीच त्याला भेटतो कारण त्याला जे कोणी जिथे कोणी भेटेल त्यामध्ये तो मलाच पाहतो। अर्जुना, तेव्हा कर्म आणि कर्ता हे जाऊन मी जो आत्मा त्या माझ्याशी तो ऐक्याला पावलेला असतो आणि तो ऐक्याला पाहून मला पाहिले असता मग तो मीच होतो। मला पाहिल्यानंतर तो स्वतः मीच होऊन जातो मग कोण कोणाला पाहणार। आरशाने आरशाला पाहिले असता ते न पाहणेच असते अथवा ज्याप्रमाणे सोन्याने सोने झाकले असता ते न झाकणेच असते कारण ज्याला झाकलं तेही सोनं आणि ज्यानी झाकलं तेही सोनं। दीपाते दीपे प्रकाशिजे तेन प्रकाशनेची निपजे तैसे कर्म किया कीजे ते करणे कैचे कर्म ही करितची आहे जय करावे हे भाष जाये तैन करणेची होये तयाचे केले क्रिया जात मी जाले पणे घडे काहीची न करणे तयाची नाव पूजणे कुणेचे माझे म्हणोनी करितयाही वोजा ते न करणे हेची कपिध्वजा निफजे तिया महापूजा पूजितो माते एवं तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन अद्वयामज गमन तो चाले तेची। दिव्याने दिव्याला प्रकाशले आणि दिव्याने दिव्याला प्रकाशित केले म्हणजे ते न प्रकाशनेच उत्पन्न होते नाही का। दिव्याने जर दिव्याला प्रकाशित केले मग पहिला दिवा कोणता आणि दुसरा दिवा कोणता। त्याप्रमाणे मद्रूप होऊन कर्म करणे ते करणे कुठे काही उरते कारण मद्रूप झाले माझ्या रूपात आले माझ्याशी समरस झाले मग ते कोणी कर्म केलेत मग ते कर्म करणे न करण्यासारखेच आहे। तो क्रमयोगी क्रमयोगी नाही तो क्रमयोगी जो अशा क्रमाक्रमाने मोक्षाच्या पथावर जातो तो क्रमयोगी कर्म देखील करीतच असतो परंतु अमुक एक कर्म मला कर्तव्य आहे त्याच्याजवळ ही गोष्टच नसते आणि जेव्हा ही गोष्ट संपते तेव्हा कर्तृत्वासंबंधी अभिमान हा सुद्धा संपतो आणि अभिमान रहित कर्म होते तेव्हा त्याचे ते करणे न केल्यासारखेच होते, म्हणजे तो कर्मे करूनही कर्मे करत नाही। म्हणून म्हणतात की भोग भोगुनी ब्रह्मचारी, फार सुंदर अभंग एक तुकाराम महाराजांचा असतो, नवल केवडे केवडे, तर त्या अभंगामध्ये पण तसंच आहे, तो भोग भोगून ब्रह्मचारी असतो तेव्हा ते त्याचे करणे न केल्यासारखेच असते। कर्म मात्र मी झाल्यामुळे, मद्रूप झाल्यामुळे किंवा माझ्यावर चरणावर समर्पित झाल्यामुळे जे काहीच न करणे होते त्याचेच नाव माझे मर्माचे पूजन होय। म्हणून चांगल्या रीतीने कर्म करीत असताना ते त्याचे न करणेच उत्पन्न होते आणि त्या महापूजेने तो माझी पूजा करतो, ती महापूजा असते। म्हणूनही करीत याही वोजा, ते न करणे हिची कपिध्वजा, निफजे ती महापूजा पूजितो माते, अशी ती त्याची महापूजा असते आणि तो त्या महापूजेनी माझे पूजन करतो, कारण तो कर्म करीत असतानाही काहीच करीत नसतो, ते कर्म कर्माचे फळ सगळं काही माझ्याच चरणी समर्पित करत असतो आणि हे करायलाही तो उरत नसतो वेगळा, कारण तो मीच असतो। याप्रमाणे तो बोलेल ती माझी स्तुती होते, तो पाहिल ते माझे दर्शन होते, तो चालेल तेच मी जो अद्वितीय त्या माझी यात्रा केल्यासारखे होते, तो चालला तरी माझी यात्रा घडते, अशी त्याची अनोखी आणि उत्तम अशी स्थिती असते। तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी, जैसे कनकेसी कांकणे असी जे अनन्यपणे, तो भक्तियोगे येणे मजसी तैसा, उदकी कल्लोळू कापुरी परिमळू, रत्नी उजाळू अनन्यो जैसा, किंबहुना तंतुसी पटू का मृत्तिकेसी घटू, तैसा तो एकवटू मजसी माझा, या अनन्य सिद्धा भक्ती या आगवाची दृश्य जाती, मज आपण पे या सुमती दृष्ट्या ते जाणे। अर्जुना, तो जी कर्मे करील ती माझी पूजाच होते, तो जी कल्पना करील तो माझा जप आहे असे समज, आणि तो ज्या स्थितीमध्ये असेल ती माझी समाधीची अवस्था असते, कारण तो त्या दृढ अवस्थेमध्ये कायमस्वरूपी स्थिर झालेला असतो। एवं तो बोले ते स्तवन, त्याच्या तोंडातून काही जरी निघालं तरी ती माझी स्तुतीच निघणार, तो देखे ते दर्शन, जिकडे तो पाहिल तिकडे त्याला माझेच दर्शन होणार, कारण तो सर्वांच्या मध्ये परमात्म्यालाच पाहतो, देवालाच पाहतो। अद्वया मज गमन तो चाले तेची, आणि तो जितका चालेल जिकडे चालेल तेवढी ती यात्राच त्याला घडेल। तो करी तेतुली पूजा, जे काही करायला जाईल ते पूजाच होईल। तो कल्पी तो जपू माझा, कल्पना जरी केली मनामध्ये त्याने काही विचार जरी आणला तरी तो माझा जपच आहे। तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी, आणि तो ज्या अवस्थेत जिथे कुठे जसा काही असेल त्याच्या डोक्यात दुसरा काही विचारच नसतो, तो विचार शून्य झालेला असतो आणि म्हणून तो माझी समाधी भोगत असतो, कायमस्वरूपी तो समाधीमध्ये असतो। ज्याप्रमाणे सोन्याचे काकण सोन्याशी नेहमी अभिन्न असते, त्याप्रमाणे तो माझ्याशी या भक्तियोगाने नेहमी अभिन्न असतो। पाण्यामध्ये जशी लाट, कापुरामध्ये जसा सुवास, रत्नामध्ये जसे तेज, हे अभिन्न असते, असते की नाही? लाट म्हणजे काही वेगळं थोडी असते, लाट म्हणजेच पाणी. कापूरामध्ये सुवास म्हणजे सुगंध. आता कापूर आणि सुगंध या दोघांना वेगवेगळं करता येतं का? कापूर जर असेल तर तिथे सुगंध असेलच असेल. किंवा रत्नामध्ये जसे तेज, जे काही रत्न असतात त्या सर्व रत्नांमध्ये ते तेजस्वीपणा जो असतो, रत्न म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तेज आलंच. तर या गोष्टी वेगवेगळ्या करता येत नाही. कापुरापासून त्याचा वास काढून घेता येत नाही, लाटेतून पाणी काढून घेता येत नाही, तेजातून रत्न काढून घेता येत नाही. फार काय सांगावे. सुताशी ज्याप्रमाणे वस्त्र, मातीशी ज्याप्रमाणे मडके हे अभिन्न असते, त्याप्रमाणे तो माझा भक्त माझ्याशी अभिन्न असतो. म्हणजे माझ्यात आणि त्याच्यात कुठल्याच प्रकारचा भेद करता येत नाही, किंवा दोघांना एकामेकांपासून वेगळं करता येत नाही. ही सुबुद्धी अर्जुना या स्वयंसिद्ध असलेल्या अभेद भक्तीने, या सर्वच दृश्य मात्रामध्ये तो ज्ञानी भक्त, तो क्रमयोगी मला दृष्ट्याला आत्मत्वाने जाणतो. कसा जाणतो? आत्मा या स्वरूपाने, आत्मत्वाने मला तो जाणतो. आणि अशा प्रकारे हळूहळू हळूहळू तो माझ्याशी एकरूप होण्याच्या मार्गावर येतो. आणि अशा प्रकारे तो माझ्याशी एकरूप होण्यासाठी कायमस्वरूपी त्याची तयारी असल्यामुळे हळूहळू हळूहळू होत होत त्याची पुढे प्रगती होत असते. आणि एक अशी वेळ येते की त्यावेळी तो माझ्या स्वरूपात येऊन मिळतो. यावरील आणखीन निरूपण उद्या आपण करूया. आज इथेच विश्रांती घेऊ.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.